नमस्कार. तापकीर पाटील व टाकळकर पाटील परिवाराच्या वतीने आपणास आग्रहाचे निमंत्रण. जी सौका तनुजा व चिरंजीव अमित यांचा शुभविवाह सोहळा बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6:50 या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. विवाह स्थळ शांताई लॉन्स, चाकण शिक्रापूर रोड, भोसे, तालुका खेड, जिल्हा पुणे. तरी या मंगलमय सोहळ्याच्या निमित्ताने आपण आवर्जून उपस्थित राहावं. निमंत्रक समस्त तापकीर पाटील व टाकळकर पाटील परिवार.